வந்தே குருணாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்யே ஜாங்கலிகாயமானே சம்சாரஹாலாஹல மோஹசாந்தயே குண்டலீகவரதே ஹாரி விட்டல் ஸ்ரீ ஜ்ஞானதேவ துகாராம் ஸ்ரீ ஜ்ஞானேஸ்வர மஹாராஜ் பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மஹாராஜ் பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மாதவநாத் மஹாராஜ் சதசந்தன கீ ஜய 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 ரகுவீர். सख्य भक्तीचा विषय चाललेला आहे आणि या सख्य भक्तीच्या अंतर्गत पारमार्थिकत जे सख्य श्रवणापासून दास्य भक्तीच्या नंतर सद्गुरूंनी अतिशय विश्वास टाकल्यानंतर भक्त सद्गुरूंनी मानल्यामुळे सद्गुरूंचा सखा होऊन जातो, तो भक्त असताना सखा होतो, असा खरं म्हणजे मूळ विषय आहे. आणि ही सख्य भक्ती आत्मनिवेदनाच्या अलीकडची म्हणून आहे. सद्गुरूंचा अत्यंतिक विश्वास, सद्गुरूंचं अकृत्रिम प्रेम आणि त्या विश्वासाला सतत पात्र होण्यासाठी म्हणून श्रवणापासून दास्य भक्तीपर्यंत करत राहिलेला अहर्निश प्रयत्न, असं याचं खरं म्हणजे स्वरूप आहे. ज्ञानेश्वरीमध्ये आलेली जी सख्य भक्ती आहे ती सख्य भक्ती प्रासंगिक देखील आहे आणि परमार्थाच्या अंगाने आता सांगितलं तशी जशी असायला हवी तशी देखील पुढे पुढे उमटलेली दिसते. सुरुवातीची ही जी सख्यता आहे अर्जुनाची भगवंताशी असणारी आणि भगवंताची अर्जुनांच्या ठिकाणी असणारी अथवा पांडवांच्या ठिकाणी असणारी, याला सुरुवातीला खूप पारमार्थिक अधिष्ठान नाही. नातेसंबंध आहेत, मित्र आहेत, विश्वासू आहेत एकमेकांचे, एकमेकांचे हितकर्ते आहेत, एकमेकांनी एकमेकांना जोखलेलं आहे आणि दोघंही असं समजतात की हे आपल्या कामाचे आहेत. त्यातही अनेक वेळेला अडचणीत आलेल्या पांडवांवर श्रीकृष्णांनी अनंत उपकार केलेले आहेत. श्रीकृष्णांनी पांडवांकरता काय नाही केलं? द्रौपदीच्या स्वयंवराच्या निमित्ताने जो आहेर दिला त्यांनी पांडवांना, लाक्षागृहामध्ये जळून मेले अशी कल्पना आपल्या जीवित कार्यासाठी म्हणून पांडव हे उपयोगी आहेत असं जेव्हा भगवंतांच्या लक्षात आलं तेव्हा सर्वतोपरी सहाय्य भगवंतांनी पांडवांना केलं. द्रौपदी ही भगवंतांची सखी होती असं उल्लेख आहे. भगिनी होती पण सखी होती, त्यांचंही सख्य होतं. त्यानिमित्ताने, या विवाहाच्या निमित्ताने अपार धन, दास दासी, सुवर्ण, हिरे रत्न, माणिक शस्त्र अस्त्र अशा सगळ्या गोष्टी भगवंतांनी आहेरामध्ये पांडवांना दिल्या, आहेर म्हणून पांडवांना दिल्या. कारण पांडवांकडे काही नव्हतं, लाक्षागृहातून निष्ठून गेलेले कसे बसे आणि ब्राह्मणाचा वेश परिधान केलेले आणि गुप्तपणे राहत असलेले अशा प्रकारे त्यांचा त्यावेळेला दर्जा होता. द्रुपदाशी सैरिक झाल्यामुळं पांडवांना आपोआप श्रीमंती आली, पण केवळ द्रुपदामुळं श्रीमंती आली असं नसून भगवंतांनी देखील हा सखा आहे म्हणून आणि सर्वच पांडव सखे आहेत म्हणून पांडवांना अपार समृद्धी प्रदान केली आहेराच्या रूपाने. तीही अशी केली की राहू दे तुझ्याजवळ, तुझ्याकडे आता नाहीये तर खर्चाला होतील असा भाव नव्हता, आहेरामध्ये दिली. नाहीतर कधी कधी असं होतं की सखा जरी असला आणि परिस्थिती तफावत असली तर उपकाराच्या भावनेने एक दुसऱ्याला पैसे देऊ शकेल, पैसे देईल पण उपकाराच्या भावनेने देईल, तू नको विचार करू मी तुला देतो. माझ्याकडे आहेत मी तुला देतो अशा प्रकारचा एक अहंताजन्य भाव त्याच्यामध्ये असण्याची शक्यता असते. पण निमित्ताने दिले असं असल्यामुळं पांडवांना देखील उपकाराचं कुठलं ओझं आपल्यावर आलेलं आहे असा भाव राहू नये अशी भगवंतांनी दक्षता घेतली. त्यानंतर देखील रीतसर निरोप गेले धृतराष्ट्राला द्रुपदाकडून आणि पांडवांना राज्य मिळालं पाहिजे अशा प्रकारची चर्चा सुरू झाली तेव्हा पांडवांना खांडववन दिलं गेलं, ओसाड जंगल असलेली जमीन दिली गेली, ओसाड नव्हे. त्यावर त्यांनी स्वकष्टांनी नंदनवन बनवलं. एवढा मोठा दिग्विजय पांडवांनी केला, त्यांच्याकडे जे सैन्य आलं ते सैन्य श्रीकृष्णांनी दिलेल्या पैशावर पोचलं गेलं आणि पांडवांनी स्वकर्तृत्वानी मोठा दिग्विजय संपादन केला आणि पांडवांनी स्वतःनी देखील पुष्कळ धन जमा केलं. आणि तशी विशेष गरज आता उरलेली नसताना देखील राजसूय यज्ञ जेव्हा केला तेव्हा भगवंतांनी तशाच प्रकारचा फार मोठा आहेर परत पांडवांना केला. प्रथम जो आहेर केलेला होता तो पांडवांची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना वर आणण्यासाठी म्हणून केला, पण पुढच्या वेळेला जे केलं ते त्याच्यात तर कसलीच अपेक्षा नव्हती आणि पांडवांची देखील तशा प्रकारची कोणतीच कठीण परिस्थिती नव्हती. राजघराण्यात जन्माला आलेले असल्यामुळं आणि सुरुवातीचा जन्म झाल्यानंतर पंडूचं देहावसान होईपर्यंतचा काळ वनात घालवला तो जर सोडला तर पांडवांना राज्यभोग हे मिळालेलेच होते. पांडव राजभोगामध्येच होते, त्यांना राजाच्या मुलांना आवश्यक असं सर्व प्रकारचं शिक्षण दिलं गेलेलं होतं. भाऊ बनकीमुळे त्यांच्यावर विपत्ती आली, त्याच्यातूनही ते योग्य रीतीने बाहेर आले, स्वकर्तृत्वानी देखील बाहेर आले आणि कृष्णासारखा सखा त्यांना मदत करण्यासाठी म्हणून मिळाला. पांडवांचे आणि श्रीकृष्णाचे संबंध हा एक स्वतंत्र विषय राहील, इतके जिव्हाळ्याचे संबंध पांडवांशी श्रीकृष्णांनी निर्माण केले. आणि पांडव देखील श्रीकृष्णांची जी जी अपेक्षा होती ती ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी झटत होते. श्रीकृष्णांनी युधिष्ठिराच्या रूपाने एक परिपूर्ण राजा पाहिला. श्रीकृष्ण कधीही राजा म्हणून राहिले नाहीत. कोणतंही राज्य त्यांनी कधीही चालवलं नाही. ते रामावतारात झालं राजा राम. पण श्रीकृष्ण कधीही कुठल्याही सत्तेचे अधिपती होऊन राहिले नाहीत. पण त्यांनी आदर्श अधिपती युधिष्ठिराच्या अंगाने पाहिला. युधिष्ठिर अत्यंत सात्विक सोज्वळ योद्धा, न्यायप्रिय, अत्यंत सौहार्दपूर्ण वर्तन असणारा, सर्वसामान्यांविषयी कणव असणारा आणि लोकप्रिय होता. असं असल्यामुळं युधिष्ठिराला आपोआपच स्वाभाविकच वयानेही मोठा आणि प्रजेमध्ये देखील प्रिय असा असल्यामुळं युवराजपद चालून युधिष्ठिराकडे आलं. पांडवांना राजभोग नवीन नव्हते आणि ते युवराजपद युधिष्ठिरांनी अतिशय उत्तम सांभाळून देखील सिद्ध केलेली होती स्वतःची क्षमता. कुंतीला झालेले सर्व मुलगे हे दैवीच होते, माद्रीला झालेले देखील. त्याच्यात युधिष्ठिर हा विशेष दैववान अशा प्रकारचा होता, अशा स्वभावाचा तो होता. भीम हा अतिशय उत्तम शरीर संपदा लाभलेला, जरी सर्व योद्धे असले तरी देखील त्यातही ठळक उठून दिसेल असा बलवान होता. भीमाचं वर्णन एका मर्दानी सौंदर्यानी युक्त असा पुरुष असं महाभारतात केलेलं आहे. सुंदर होता, राकट नव्हता, पण देहाने अवाढव्य होता आणि भीमासारखाच जवळपास सहदेव होता असं वर्णन आहे. प्रथम पांडव जो कर्ण होता तो कर्ण विशेष अशा अंगलक्षणांनी युक्त होता, पण तो पांडव म्हणून कधी गणला गेला नाही. त्याला दैवजात कवच आणि कुंडल प्राप्त झालेली होती. तो पांडवांचा विरोधक म्हणून नंतर पुढे आला. पण हे सर्व दैवी अंगलक्षणांनी युक्त होते. नकुल हा त्या काळात सर्वात उत्तम पुरुष, सर्वात सुंदर पुरुष, कमनीय देह यष्टीचा म्हणून गणला जात होता. त्याच्यासारखं सौंदर्य क्वचित होतं असं महाभारतकार म्हणतात. तर अर्जुनाच्या ठिकाणी पुरुषाची सर्व लक्षणं होती. नर आणि नारायण हे जी म्हणण्याची पद्धत आहे ती पद्धत त्याच्या जन्माच्या वैशिष्ट्यामध्ये होती. मनुष्य मात्र सस्तन प्राणी म्हणून ओळखला जातो आणि पुरुष देखील काही स्त्रियांची लक्षणं अंगावर ठेवूनच जन्माला येतो. अर्जुनाच्या ठिकाणी अविकसित अशी जी पुरुषाची स्तनाची लक्षणं आहेत त्याचा पत्ता नव्हता. अर्जुन हा म्हणून खरा नर अशा पद्धतीने महाभारतात वर्णन आहे. त्याचाही एक विलक्षणच जन्म, विलक्षण अंगयष्टी त्याला प्राप्त झालेली होती. भावनिक, वैचारिक अशा संबंधामध्ये अर्जुन श्रीकृष्णांना जास्त जवळचा होता. अर्जुन भगवंतांना जेव्हा म्हणतो आहे की न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानिच, मला विजयाची कोणतीही आकांक्षा नाही, कारण विजय अर्जुनाच्या पाठोपाठ धावत असे. अर्जुन जर युद्धाला उभा राहिला तर अर्जुनाला पराजय माहीत नव्हता, आणि राज्य आणि राज्य सुख याही गोष्टी त्यांच्यापासून वारंवार अंतरत होत्या, पण त्यांच्यापर्यंत परत परत येतच होत्या. अर्जुन म्हणत होता की किम नो राज्ये न गोविंद किम भोगैर जीविते नवा. येषाम अर्थे कांक्षितम नो राज्यम भोगाः सुखानिच त इमे वस्थिता युद्धे प्राणांस त्यक्त्वा धनानिच. प्राण धन सगळं गेलं तरी चालेल, पण यांना मारून मला राज्य नको असं अर्जुन म्हणायला लागला. आचार्या हा पितरा हा पुत्रा हा तथैव च पितामहा हा मातुला हा श्वशुरा हा पौत्रा हा शाला हा संबंधिनस्तथा. याच्यात एक मानसिकता अशी आहे, आर्ग्युमेंट असं आहे की याच्यामध्ये माझे गुरु आहेत, माझे वाडवडील आहेत पितर आहेत, माझे पुत्र आहेत पितामह आहेत, पित्याचेही पिता असेही या युद्धामध्ये सामील आहेत. तसंच मामे सासरे नातू आणि शिक्षण ज्यांनी बरोबर घेतले असे शाला हा संबंधिनस्तथा आणि वेगवेगळ्या निमित्तांनी अनेक वेळेला संबंधित असे या युद्धामध्ये एकत्र आहेत. हे सगळे जर मारले जाणार असतील, अर्जुनाचा आर्ग्युमेंट आहे की हे जर सगळे मारले जाणार असतील तर माझ्या यशाला अर्थ काय राहिला. ज्यांच्यामध्ये मी मोठा झालो, ज्यांनी माझं कौतुक केलं, जे माझे स्पर्धक होते, जे माझे संबंधित होते, जे माझे होते, ते सगळे गेल्यानंतर जर मी राज्यावर बसलो तर त्या राज्याला करायचे काय आणि त्या भोगांना करायचे काय. याच्यात मानवी जीवनाची एक मानसिकता लक्षात येते, ती अशी आहे की अपरिचितांमध्ये फार मोठं वैभव असलं तरी देखील त्या वैभवाचं विशेष वाटत नाही. तुम्ही ज्या गावी शिकलेले असता आणि अनवाणी फिरलेले असता त्या गावी गाडीतून गेलात आणि लोकांनी विचारलं की अरे तू एवढी मोठी गाडी घेऊन आलास, केवढी प्रगती केलीस, तर त्याच्यात खरी मजा आहे. तुम्ही कोणत्याही गावात गेलात आणि तुम्हाला ओळखत नाहीत अशा ठिकाणी, तर त्या ठिकाणी तुमच्याबद्दल कोणतं कौतुक नाहीये, पण तुमचा लहानपणीचा मित्र भेटला आणि म्हणाला की एवढा मोठा झालास, अरे शेठ झालास, तर त्याच्यात मजा आहे. असा जर कोणी भेटला, हे सगळेच उपस्थित नसतील, हे सगळे गेले आणि संपत्ती आहे, त्या संपत्तीचं करायचं काय, त्याला विचारणार कोण. संपत्ती जर विचारली नाही कोणी, त्यातही जे संबंधित आहेत त्या संबंधितांनी कधीच चौकशी केली नाही किंवा संबंधितांच्या नजरेला तुमची स्थिती पडलीच नाही, तर उपयोग होत नाही. आणि सर्वसाधारण असं दिसतं की जे जुने संबंधित आहेत तर ते तुम्ही कितीही मोठे झालात तरी तुमच्याविषयी किती आदर बाळगतील काही सांगता येत नाही, जवळपास कमी. विवेकानंद सगळ्या जगतात म्हणजे युरोप आणि अमेरिका आणि भारतातली अनेक शहरं फार मोठे सत्कार विवेकानंदांचे झाले. पण कलकत्त्याला एक सत्कार झाल्यानंतर परत विवेकानंदांकडे कोणी फिरकलं नाही. ज्यांच्यामध्ये ते मोठे झाले, ज्यांच्या देखत ते मोठे झाले, त्यांना असं वाटत होतं की हा कायस्थाचा मुलगा आता जरा मोठा झालेला दिसतोय, एवढंच, बाकी काही नाही. स्वामी रामतीर्थ सर्व ठिकाणी एवढे प्रसिद्धीला आले, ते त्यांच्या गावी एकदा गेले, तर गावी गेल्यानंतर रामतीर्थांना नकळत असं वाटत होतं की आपला एवढा गौगवा, आपल्या नावाचा एवढा गौगवा, तर कोणीतरी भेटायला येतील, तर विशेष कोणी भेटायला देखील आले नाहीत. तर रामतीर्थांनी असं म्हटलं की मला किंचित वाईट वाटलं आणि मग नंतर मी सावध झालो की ज्या अर्थी आपल्याला आपल्या गावातले आपले जुने मित्र संबंधित भेटायला आले नाहीत किंवा त्यांनी आपलं जितकं कौतुक करावं अशी आपल्याला वाटत होतं, इच्छा होती, तेवढी त्यांनी केलं नाही, याबद्दल आपल्या मनात आपल्याला वैषम्य वाटलं, त्या अर्थी कितीही म्हटलं की मी या सत्कारांमध्ये नाही असं मनाने म्हटलं तरी देखील मी या सत्कारांमध्ये होतो असा त्याचा अर्थ निघतो. तुम्ही एक समारंभ करता तर त्या समारंभात न आलेले लोक लक्षात राहतात, संबंधित आहेत आणि आले नाहीत ते जास्त लक्षात राहतात की त्यांनी हे पाहायला पाहिजे होतं पण त्यांनी पाहिलं नाही, काय जे वैभव होतं ते त्यांनी पाहिलं नाही असं वाटत राहतं. 200 लोक आले पण 5 लोक आले नाहीत तर माणूस रडतो, म्हणतो की त्यांना माझी किंमत नव्हती. आणि इथं अशी परिस्थिती होती की इथं सगळेच नाहीसे होणार होते, कोणी शिल्लक राहिलं नाही तर त्या राज्याला अर्थ काय, त्या वैभवाला अर्थ काय. अजून असतील पुष्कळ लोक पण माझ्याकडे पाहून माझी असूया असणारा याच्यात कोणी नाही, आश्चर्य करणारा कोणी नाही, अशा प्रकारचा भाव अर्जुनाला जरूर वाटला. तया विजयवृत्ती काही मज सर्वथा काज नाही, एक राज्य तरी काही हे पाहून या, या सकळा ते वधावे मग जे भोग भोगावे ते जळत आघवे पार्थू म्हणे. एखाद्या भगिनीनी नवीन दागिने करावेत किंवा दागिन्यांना अगदी पॉलिश करावं, मी म्हणतो, आणि चांगला तिचा गळा भरलेला आहे दागिन्यांनी, हात भरलेले आहेत, काय काय दागिन्यांचे प्रकार आहेत ते सगळे आहेत, आणि इतरांनी विशेष काहीच हिनी केलेलं नाही अशा पद्धतीने दखल अंदाजच न घ्यावा तर तिचं जसं अस्वस्थ असं होईल. अगं तू हे केलंच कधी असं कोणीच जर विचारलं नाही तर जे होईल, कोणीतरी जर विचारलं, घालण्यामध्ये मजा नाहीये, लोकांनी पाहण्यामध्ये मजा आहे, राज्यामध्ये मजा नाहीये, खुर्ची आणि राजसिंहासन याच्यात काही फरक नाही, ती खुर्चीच असते, पण त्या खुर्चीत बसून तो पाहत असतो इकडं तिकडं कोण कोण बसलेले आहेत, त्याच्यात जास्त मजा आहे. असे ओळखीचे आणि माझ्याशी संबंधित कोणीच नसतील आणि अनोळखी लोक सगळे समोर असतील तर त्यांच्यामध्ये माझं उरलं काय असं अर्जुनाला जरा तरी वाटतच होतं. या अर्जुना युद्धाची व्यर्थता जी अर्जुनाला वाटत होती ती पूर्ण देहबुद्धीशी निगडीत अशी होती. या सकळाते वधावे मग जे भोग भोगावे ते जळवत आघवे पार्थू म्हणे. तेने सुखे विण होईल ते भलतैसे साही जेल वरी जीवितही वेची जेल याची लागी. परी यासू यांसी घातू की जे मग आपण राज्य सुख भोगीजे हे स्वप्नीही मन माझे करू न शके. का याचं कारण हे गेले आणि मी राजा झालो. दुर्योधनाच्या समोर राजा होण्यात मजा आहे, दुर्योधन मेला आणि मी राजा झालो. दुःशासनाच्या समोर मिरवण्यात मजा आहे, दुःशासन मेला आणि मी राजा झालो. तर उपयोग काय आहे? द्रोणाचार्य असताना मी मोठ्या आदराने त्यांना बसवावं की तुम्ही माझे गुरु आहात. मला मी राजा असताना बाजूला गुरूंना बसवायला रिकाम आसन पण गुरु नाहीत अशी परिस्थिती आहे. म्हणून तो म्हणतो मी पार्थू द्रोणाचा केला, येणे धनुर्वेदू मज दिधला. कोणीतरी कौतुक करायला असावं की नसावं, आता जरी निष्णात असला तरी देखील यांच्यामुळे मी आहे असं म्हणायला. आणि दुसरं म्हणजे याच्यामध्ये केवळ प्रौढी आहे असंही नाही, प्रौढीचा एक भाग असेलच पण कृतज्ञता देखील आहे, ती देखील समाधान देऊन जाते. तशी कृतज्ञता व्यक्त करायला देखील जर व्यक्ती उरल्या नाहीत तर उपयोग काय? पुढे एका ठिकाणी तो अर्जुन म्हणतो मज बहुत भीष्म द्रोणांचे, वर्ततासे. द्रोणाचार्यांचा सगळ्यात लाडका शिष्य अर्जुन होता, तसंच भीष्मांचा पितामहांचा सर्वात लाडका नातू अर्जुन होता. असं असताना यांसी घातू की जे मग आपण राज्य सुख भोगीजे हे स्वप्नही मन माझे करू न शके. हे आर्ग्युमेंट आहे सख्य भक्तीच्या अंतर्गत. आपण अर्जुन भगवंतांशी सखा म्हणून कसा मोकळेपणाने बोलतो आहे हे पाहतो आहोत. तेव्हा अशी रीत होती सर्वसाधारणपणाने की जो सारथी आहे, प्रत्येक महायोद्ध्याचा जो सारथी होता तो त्याचा निकटवर्ती असे. केवळ सारथी नाही, कधी कधी असं राहतं की मोठा मनुष्य असला तरी देखील त्याला मन मोकळं करावं असं वाटतं, काही उद्गार काढावेसे वाटतात. तुमचा विश्वासाचा माणूस असेल तर असं मोकळं होण्यामध्ये देखील एक प्रकारे रिलीफ असतो, सुटका असते, भावभावना मोकळ्या होऊन जातात जे बाहेर बोलू शकत नाही. तुमचा माहितीचा जर ड्रायव्हर असेल तर थोडं इकडं तिकडं तुम्ही बोलू शकता, नाहीतर केवळ समोर पाहून गुपचूप गाडी चालवणारा असेल तर तुमच्या सगळ्या भावना कोंडलेल्या असतात, अनेक तास प्रवास करत असता. म्हणून सारथी हा विश्वासाचाही असतो आणि सारथी हा सर्व सर्व घटना माहीत असणारा असा सुहृद देखील असतो आणि सारथ्य कर्मामध्ये निपुण देखील असतो अशी पूर्वीची कल्पना होती. जर तसा नसेल तर नुसतं सारथ्य कर्म चांगलं करतो एवढ्यावर त्याचा युद्धात तरी उपयोग होणं कठीण असतं. कर्णाला चांगला सारथी हवा होता, कारण कर्णाचा जो सारथी होता तो आधीच्या एका त्याच युद्धात आधी झालेल्या एका चकमकीत अर्जुनाने मारून टाकला होता. तर कर्ण म्हणायला लागला मला चांगला सारथी पाहिजे. चांगला सारथी म्हणजे जो माझ्याशी कॉन्ट्रीब्यूट करेल, बोलेल, मला सल्ला देईल, माझ्या हिताचं काही बोलेल. सारथ्य कर्म चांगलं असणं ही गरजच आहे. आणि समोर श्रीकृष्णासारखा सारथी असताना अर्जुनाशी जर लढायचं असेल तर आपल्या रथावरचा सारथी देखील तितकाच निपुण असणं गरजेचं होतं. शोधूनही मिळत नव्हता, म्हणून नकुल आणि सहदेवांचा मामा शल्य राजा महारथी त्याला हातापाया पडून विनंती करण्यात आली की तू याचं सारथी म्हणून काम कर. पण त्यांनी ते काम इतकं भयानक पद्धतीने केलं, महारथी राजा श्रीकृष्णांनी सख्य म्हणून अर्जुनाच्या रथावर बसणं, सारथ्य करणं ही निराळी गोष्ट होती. शल्य आणि कर्ण यांची कुठं तुलना होईल? वय काय? यांच्या वडिलांनी एवढं वय, मामाच खरं म्हणजे. अशा माणसाला जर सारथी म्हणून बसवला आणि चक्रवर्ती मोठा योद्धा महायोद्धा म्हणून गणला गेलेला, तो म्हणाला की मी सारथ्य कर्मात तर कधीच कुचराई करणार नाही, कारण ते जमणारच नाही. जो कुशल असतो त्याला चूकच करता येत नाही. पण त्याचे आणि कर्णाचे जे संबंध राहिले सारथ्य कर्म करताना, तो इतकं टोचून बोलत होता कर्णाला की कर्ण वारंवार नावमेद होत होता. सारथ्याशी सर्वसाधारणपणाने खूप प्रेमाचे संबंध असतात. हा जो संजय होता धृतराष्ट्राला गीता आणि सगळं वर्णन ज्यांनी सांगितलं, तो धृतराष्ट्राचा सारथीच होता. तो मित्र असतो, अनेक काळापासून मित्र असतो. अशा पद्धतीने श्रीकृष्णांशी अर्जुन संवाद साधतो आहे, सखा म्हणून. पुत्राचे इच्छी कुळ, तयांचे काही, हेची फळ जे निर्दळी जे केवळ गोत्र आपुले. आम्ही का जन्मावे, कवणा लागी जियावे, जरी वडिला या चिंतावे विरुद्ध मने. या वडिलांना जर मारायचं असेल तर आम्ही जन्मालाच कशाला आलो? वडिलांना मारायचं ज्यांनी जन्म दिला त्यांना. पुत्राते इच्छी कुळ, सगळ्या कुळाची इच्छा असते की पुत्र व्हावा. तयाचे काही, हेची फळ, हेच फळ की पुत्राने वडिलांना मारावं. जे निर्दळी जे केवळ गोत्र आपुले, हे मनीची केवी धरीचे, आपण वज्राचे या होईजे, वरी घडे तरी की जे भले या. आम्ही जे जे जोडावे ते समस्ती इही भोगावे. आता खरी अशी वेळ आहे की आम्ही जोडावं आणि यांनी शांत बसून भोगावं, तर यांच्याशी युद्ध करायचं. अर्जुन या पद्धतीने विचारी आहे म्हणून तर अर्जुनाचं आणि श्रीकृष्णांचं जमत होतं. जे जीवितही उपकारावे काजी यांच्या, आम्ही दिगंतीचे भूपाळ, विभांडुनी सकळ, मग संतोष विजे कुळ आपुले. जे सर्व जगाचे जे राजे आहेत त्यांना जिंकून आपल्या कुळाला खरं म्हणजे आम्ही संतोष द्यावा, त्याची हे समस्त परी कैसे कर्म विपरीत जे जहाले असं ती उद्यत झुंजावया. तेच हे सगळ्या ज्यांना आम्ही सुख द्यायचं ते आमच्याशी युद्धा करता आलेले आहेत. अंतौरिया कुमरे, सांडोनिया भांडारे, शस्त्राग्री जिव्हारे आरोपुनी, ऐसी या ते कैसे निमारू, कवणावरी शस्त्र धरू, निज हृदया करू घातू केवी. आपल्या हृदयाचा घात आपणच कसा बरं करावा. हे नेणसी तू कवण, श्रीकृष्णाला अर्जुन म्हणतो की तुला माहीत नसेल पण मला माहिती आहे समोर कोण आहेत. हे नेणस्वी तू कवण, परी पैल भीष्म द्रोण. अरे पलीकडे भीष्म द्रोण आहेत, तुला माहीत नाही का काय? तुला माहीत नसेल. जयांचे उपकार असाधारण आम्हा बहुत. भीष्मांनी व्यवस्था केली धृतराष्ट्राला सांगून की तुझ्या मुलांना आणि पंडूच्या मुलांना योग्य शिक्षण मिळायला पाहिजे, त्यामुळे द्रोणाचार्यांची नियुक्ती केली. अर्जुन घडला त्याच्यामध्ये किंवा पांडव घडले त्याच्यामध्ये भीष्मांचे मोठे उपकार होते. इथं शालक, सासरे, मातुळ आणि बंधुकी हे सकळ, पुत्र नातू केवळ इष्टही असती, अवधारी अति जवळिकेचे, हे सकळ ही सोयरे आमुचे, म्हणून दोष आधी वाचे बोलताची बोलिताची. यांना मारणं म्हणजे देखील दोष आहे. खरं मारण्याचं बोलणं म्हणजे दोष आहे. मारणं तर केवढा मोठा दोष असेल. ही कृतज्ञतेची भावना आणि आत असणारे हे सगळे मेल्यावर मी राज्यावर बसून काय करू ही भावना. हे वरी भलते करी तू आताची येथे मारी तू तरी आपण मने घातू न चिंतावा. हे वरी भलते करी तू हे जरी काहीही करायला प्रवृत्त झाले आत्ताच यांनी मला जरी मारलं तरी आपण यांचा घात मनाने देखील नको चिंतायला. त्रैलोक्यांचे अनकळीत राज्य होईल प्राप्त तरी हे अनुचित नाचरे मी. जरी आधी जरी आजी एथ ऐसे कीजे तरी कवणाच्या मनी उरीजे. जर अशा प्रकारचं वर्तन आम्ही केलं तर तरी कवणाच्या मनी उरीज आहे. आम्हाला कोणाच्या मनात आश्रय मिळेल. आणि पुढे अर्जुन म्हणतोय सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा. यांना मारून एवढा मोठा अपराध करून वर तुझं तोंड देखील आम्ही कसं पाहणार. कारण गोत्रजांचा वध जर आमच्या हातून झाला तर आम्ही एक प्रकारे पापांना जवळ केलं असं होईल. पापाला जवळ केलं असं होईल. आणि त्यामुळं आम्ही असं समजतो की तुझी आणि माझी भेट ही कोणत्या तरी पुण्यानी झालेली आहे. जर मी खूप मोठी दोष जर अशा प्रकारचे मिळवले मज जोडीला असी तू हातींचा दूरी होसी. मोठ्या पुण्याईनी आम्हाला तू मिळालास. आम्ही तुला हातोहात गमवू इच्छित नाही. बहुता पुण्य बहुता कष्टे जोडिलो देवा. अनंत अपराधे तुमची अनंत पवाडे तुमची न कळती मावा. तुमचं वर्णन खूप लोक करतात. तुमचं मोठेपण खूप मोठं आहे. पण आम्ही पुष्कळ पुण्य केलं म्हणून तू आम्हाला मिळालास. फार कष्टाने फार पुण्याने तुझी आमची भेट झाली. तुझी माया कळत नाही. कारण एखादं कर्म करायला चुकू आणि तू अंतरशील आणि ते मला नको आहे असं अर्जुन म्हणतोय. कोणत्या निमित्ताने तू आमची परीक्षा घेतोयस की काय हे कळत नाही. आम्ही जर हे कर्म करताना चुकलो आणि दोषांचा ठेवा होऊन बसलो तर जोडलेला तू पुण्याईनी हातातून निसरून जाशील आणि हे सगळं आम्ही राज्य मोहाकरता करायचं, भोगाकरता करायचं, संपत्ती करता करायचं। कुळहरणी पातके तिये अंगी जडती अशेखे, तये वेळी तू कवणे के देखावासी। कुळाचा नाश झाल्यानंतर जे पातक आमच्या अंगाला जडेल अशा वेळेला तुला आम्ही कसं तोंड दाखवू, कसं तोंड दाखवणार। अर्जुन असं म्हणतो आहे की या जगतातले जे भोग आहेत त्या भोगांसाठी आम्ही वडिलांना मारायचं दुखवायचं, आमच्या गुरूंना आम्ही मारायचं दुखवायचं, आम्हाला तुझ्यापाशी तरी थारा मिळेल का? तसा उद्यानामध्ये अग्नी प्रबळ झाला, लागला वणवा लागल्यासारखा, मग क्षणभरी कोकिळू स्थिर नव्हे, मग त्या ठिकाणी कोकिळ राहतील आणि गातील। कास करदम सरोवरू अवलोकुनी चकोरू, न सेवी तू अव्हेरू करूनी निघे। सरोवरात खूप दलदल निर्माण झाली, चिखल झाला की तो पाहून त्या सरोवराचा अव्हेर करून जसा चकोर तिथून निघून जाईल। तयापरी तू देवा मज झकवू न येसी मावा। जरी पुण्याचा ओलावा नाशी जाईल, आमची जी काही पुण्याचा ठेवा होता, पुण्याची ओल होती, तीच नाहीशी होऊन जाईल, तीच संपेल। तुझ्या मायेनीच आम्ही फसवले जाऊ, हे कोणतं कृत्य आहे ते मला समजेन असं झालेलं आहे। म्हणून मी हे न करी, ये संग्रामी शस्त्र न धरी, हे किडाळ बहुती परी दिसत असे, याच्यात फार दोष मला दिसत आहेत। तुझसी अंतराय होईल, मग सांगे आमूचे काय उरेल। तेने दुखे हिये फुटेल तुझ वीण कृष्णा, त्या दुखाने माझी छाती फुटून जाईल, तुझ्या शिवाय राहण्याच्या दुखाने माझी छाती फुटून जाईल। म्हणून कौरव हे वधी जती, मग आम्ही भोग भोगी जती, हे असो मात अघडती अर्जुन म्हणे, हे घडणं शक्य नाही। एवढे जर त्याच्यात धोके असतील, अर्जुनाची बुद्धिमत्ता आणि भाव हे दोन्ही याच्यातून दिसून येत, श्रीकृष्णांच्या प्रती असणारी बुद्धी भाव आणि श्रीकृष्णांच्या मुखाने त्याला हवं आहे की युद्ध कर, कारण ही तुझी माया असेल तर आम्ही काय करायचं। कधी कधी जेव्हा प्रश्न पडतो की आम्ही करायचं काय, आमचं हे बरोबर आहे की आमचं हे चूक आहे, आम्ही ही गोष्ट केली आणि जर तुला आवडली नाही तर तू आम्हाला अंतरशील, तुझं मनोगत आम्हाला कळत नाहीये। म्हणून तू म्हणत असशील तर यांना मारतो, तू आमच्याबरोबर राहणारेस एवढं कबूल कर। आमचं हे धर्मी वर्तन आहे का अधर्मी आहे गोंधळ झालेला आहे, पण जर तू सांगत असलास तर आम्हाला काही अडचण नाही, तर आम्ही युद्ध करू देखील। पण युद्धाला उभा राहिलेला आहे आतापर्यंत भक्त म्हणवतो आहे अथवा सज्जन म्हणवतो आहे, स्वतःला कसं कर्म करतो आहे पाहू, आणि या कर्मामध्ये तुझ्या परीक्षेला कदाचित आम्ही उतराही न होऊ तर तू अंतरशील। आणि जर तू आमच्यापासून दूर झालास, जसं ही सगळी मंडळी नसतील आणि राजभोग असेल तर त्या राजभोगाला काय करायचंय, असं जसं अर्जुन म्हणतो तसं तूही आमच्या बरोबर नसशील आणि राजभोग आम्हाला मिळाले तर त्या राजभोगाला किंमत काय? यांना अभिमान झालेला आहे, हे अभिमानाच्या मदानी भुललेले आहेत, संग्रामाकरता आलेले आहेत, पण आम्हाला तर आमचं हित काय आहे ते जाणून घ्यायला लागणारच, त्याच्याशिवाय आम्ही युद्ध करणार नाही. जे आपले आहेत ते आपण मारावे, ज्यांनी उपकार केलेला आहे त्यांना आपण मारावं, ज्यांनी जन्म दिलेला आहे त्यांना आपण मारावं, असं कृत्य कसं काय करावं? जसं जाणीवपूर्वक कोणी विष थोडंच पेईल तसं मला हे वाटत आहे. मार्गी चालता हा जी मार्गी चालता पुढा सिंहू जाहला अवचिता तो चुकविता लाभू आधी. मार्गाने जाताना पुढे सिंह आहे असं जर लक्षात आलं, कुठेतरी दूर सिंह आहे या रस्त्यावर, तर तो मार्ग चुकवण्यामध्ये लाभ आहे. असता प्रकाशू सांडावा मग अंधकूप आश्रावा, तरी तेथ कवळू देवा लाभू सांगे. का समोर अग्नी देखोनी जरी न वचिजे वसंडोनी, तरी क्षणा एका कवळूनी जाळू सके. समोर अग्नी आहे असं लक्षात आल्यावर तो बाजूला करणं आपलं काम आहे, नाहीतर तो आपल्याला जाळून टाकेल. तैसे दोष हे मूर्त अंगी वाजो असं ती पाहत, हे जाणताही केवी येथे प्रवर्तावे. ऐसे पार्थू तिये अवसरी म्हणे देवा अवधारी, या कल्मशाची थोरी सांगे न तुझं. हे केवढं मोठं पाप आहे ते मी तुला सांगतो. ही जी पद्धत आहे अर्जुनाची, हे कुठेतरी विचार विनिमय तो सख्याशी करतो आहे, ब्रेनस्टॉर्मिंग करतो आहे. माझं चुकतंय की बरोबर हे तू सांगावंस अशा अपेक्षेने अर्जुन भगवंतांशी बोलतो आहे. जैसे काष्ठे काष्ठ मतीजे तेथ वन्ही एक उपजे, तेने काष्ठ जात जाळीजे प्रज्वळलेली. लाकूड लाकडावर घासल्यावर अग्नी निर्माण होतो आणि त्याच्यात लाकडं जळून नाहीशी होतात. तैसा गोत्रींची परस्परे जरी वधू घडे मत्सरे, तरी तेने महादोषे घोरे कुळची नाशे. याच्यात होतंय असं की कुळाचाच नाश होतोय कोणीही मेलं तरी. म्हणून येणे पापे वंशज धर्मू लोपे, मग अधर्मूची आरोपे कुळा माझी. आणि त्याच्यातून मोठा अधर्म वंशज मेल्यामुळं कुळाच्या ठिकाणी येईल. कारण सर्व पुरुष मरून जातील जर युद्धामध्ये, तर फार मोठा असमतोल निर्माण होईल. व्यभिचार घडायला सुरुवात होईल. कुळस्त्रिया मागे राहतील आणि कुळपुरुष मरून जातील. अशा वेळेला कुळस्त्रिया या विषयांना बळी पडतील. अशा रीतीने याच्यातून विचित्र प्रकारचा कुळघात होईल. वंशवृद्धी करणं हे काम आहे, तर वंशाचा नाश करून कुळस्त्रियांना देखील व्यभिचाराला लावणं हे महापाप आमच्या हातून घडेल. अर्जुन विचाराने किती पुढे जातो आहे बघा. एवढंच नव्हे तर जे गेले त्यांच्या त्यांची क्रियाकर्म करायला देखील कोणी उरणार नाही. नित्य आणि नैमित्तिक श्राद्ध पक्षादी अशी देखील राहणार नाही. त्यामुळे जे गेले त्यांना स्वर्गात किंवा परलोकात संरक्षण राहणार नाही. अर्जुनाचे आर्ग्युमेंट आहेत. अश्व असल्यामुळे नाना प्रकारचे दोष याच्यातून निर्माण होतील. आणि अर्जुन भगवंतांना म्हणतोय हे विविध कानी ऐकी जे परी अजूनी वरी त्रासून उपजे हृदय हे हृदय वज्राचे हे काय की जे अवधारी पा. अपेक्षेचे राज्य सुख जया लागी ते तव क्षणिक ऐसे जाणताही दोख अवहेरुना. जे हे वडील सकळ आपुले वधावया दिठी सुदले सांग पा काय थेकुले घडले आम्हा. वडिलांना मारण्यासाठी आम्ही उभे राहिलो साध हे देखील मोठं पाप आहे खरं तर. त्याच्यापेक्षा असं बरं जे जिवंत राहावेत असं वाटतं त्यांच्याकडून आपल्या हातातली शस्त्र सोडून देऊन त्यांचे बाण आपल्यावर येऊन वर्षले तरी चालतील. तयापरी होय जितुके ते मरणही वरी निके परी येणे कल्मशे चाड नाही. ऐसे देखून सकळ अर्जुने आपुले कुळ मग म्हणे राज्य ते केवळ निरय भोगू. असं आपलं सगळं कुळ नाहीस होऊन जे राज्य प्राप्त होईल तो निरय भोग म्हणजे नरकवास असेल असं अर्जुन म्हणायला लागला. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतायत ऐसे तिये अवसरी अर्जुन बोलिला समरी संजयो म्हणे अवधारी धृतराष्ट्राते. मग अत्यंत उद्वेगला न धरत गहिवरू आला. इतका गहिवरला की तो गहिवर त्याला आवरेनासा झाला. खूप उद्वेग निर्माण झाला. तेथ उडी घातली खाला रथवनिया. जसं शब्दचित्र उभं करावं तसं ज्ञानेश्वर महाराज खाली उडी घातली रथातून. योद्धा म्हणून जो उभा होता अर्जुन पदच्युत आणि भगवंत रथावर बसलेले सारथी म्हणून असं चित्र आता समोर झालं. जैसा राजकुमरू पदच्युतू सर्वथा ओय होय उपहतू करवी राहुग्रस्तू प्रभाहीन. पदच्युत राजपुत्र राजकुमार हा जसा प्रभावहीन होऊन जातो. पदच्युत झाला की प्रभाव संपला. राजपुत्र तो आहे त्या स्थानावर आहे आणि त्याची तुम्हाला माहिती आहे. त्याचं जे स्थान आहे किंवा पद आहे त्याचीच ती प्रभा असते. मनुष्याला प्रभा नसते. तो पदच्युत झाल्याबरोबर ती प्रभा संपते. कित्येक उच्च पदस्थांना माहितीये की पदच्युत झाल्यानंतर पदाची प्रभा संपते. करवी राहुग्रस्तू प्रभाहीनू. ग्रहणाच्या वेळेला जसा सूर्य प्रभाहीन होऊन जातो राहुग्रस्त झालेला. ना तरी महासिद्धी संभ्रमे जिंतीला तापसू भ्रमे मग आकळूनी कामे दिनू की जे. मोठ्या मोठ्या सिद्धी प्राप्त झाल्यावर जी भ्रांती किंवा भ्रम पडतो तो विषयांकडे वळतो असा सिद्ध पुरुष ज्याचं तप किंवा तापस तपस्वी हा भ्रमित होतो आणि कामाने जिंकला जातो आणि दीनहीन होऊन जातो. तैसा तो धनुर्धरू अत्यंत दुःखे जर्जरू दिसे जेथ रहवरू त्यजिला तेणे मग धनुष्य बाण सांडल्य। मग हातात असलेले धनुष्य बाण देखील खाली टाकून दिले पडले। न धरत अश्रुपात आले ऐसे ऐकराया वर्तले संजयो म्हणे। आता या परी तो वैकुंठनाथू देखोनी सखेद पार्थू कवणे परी परमार्थू निरूपील ते सविस्तर पुढारी कथा अतिस कौतुक ऐकता ज्ञानदेव म्हणे। आता निवृत्ती दासू इथं हा पहिला अध्याय संपला। सहसा सांगितला जात नाही असा हा अध्याय या सख्य भक्तीच्या योगाने सांगितला गेला। मान देखील बरं वाटलं। आता या अशाच प्रकारच्या सामान्य सख्य पण जो सखा आहे तो आपलं हित सांगेल अशा अपेक्षेने अर्जुन जो संवाद करतो आहे दुसऱ्या अध्यायात देखील या संवादाचं एक आखात शिरलेलंच आहे। तम तथा कृपया विष्टम अश्रुपूर्णाकुलेक्षणम विशीदंतमिदं वाक्यम उवाच मधुसूदनः। त्याला आता मधुसूदन दुःख जर्जर झालेल्या ज्याच्या ठिकाणी अत्यंत करुणा निर्माण झालेली आहे अश्रुपूर्ण असे ज्याचे नेत्र झालेले आहेत त्याच्याशी मधुसूदन काय बोलला असं म्हणून पुढे वर्णन आहे। कुतस्त्वा कश्मलमितम विषमे समुपस्थितम। आतापर्यंत एक सखा बोलत होता आता दुसरा सखा श्रीकृष्ण अर्जुनाशी बोलतो आहे। या विषम अशा युद्धकाळी कुतस्त्वा कश्मलमिदम विषमे समुपस्थितम अशा प्रकारचं तुझं अंतःकरण कोमल झालं कशा करता। अनार्यजुष्टम अस्वर्ग्यम अकीर्तिकरम अर्जुन। भगवंतांनी हे सगळं अनार्यांना आवडणार सभ्य लोकांना न आवडणार न आवडणार आणि असभ्य किंवा न शिकलेल्या लोकांना असंस्कृत लोकांना आवडणार असं हे तू काय खोळ घेतलेलं आहेस असं भगवंत अर्जुनाला म्हणायला सुरुवात करतात। आपण पुढच्या वेळेला बघू। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत। ओ